विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र तसंच इंडियन सोसायटी फॉर हायड्रॉलिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात हायड्रॉलिक्स वॉटर रिसोर्सेस रिव्हर आणि कोस्टल इंजिनिअरिंग हायड्रो 2024 इंटरनॅशनल या विषयावरच्या 29व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दूरस्थ पद्धतीनं परिषदेचं उद्घाटन केलं. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये हायड्रॉलिक्स जलस्रोत नदी अभियांत्रिकी आणि किनारपट्टी व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर आमंत्रितांची व्याख्यानं शोधनिबंधांचं सादरीकरण आणि चर्चा होणार आहे. 70व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात काल आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं देण्यात येणारा वत्सलाताई भीमसेन जोशी पुरस्कार सवाई गंधर्व यांचे नातू आणि भारतरत्न भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य दिवंगत श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी शीला देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 51,000 रुपये मानपत्र आणि मानचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे. सवाई गंधर्व महोत्सव हा आमच्या गुरुपरंपरेचा महोत्सव आहे. सवाई गंधर्वांचे नातू आणि भीमसेनजींचे शिष्य असलेले श्रीकांत देशपांडे यांचं आयुष्य संगीत सेवेसाठी समर्पित होतं, त्याचा सन्मान या पुरस्काराच्या रुपानं करण्यात येत आहे असं श्रीनिवास जोशी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान कालच्या सत्रात ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांची निर्मिती असलेल्या ध्रुपद गायक कलाकार या विषयावरील 2025 या वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन ज्येष्ठ गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या हस्ते झालं. या दिनदर्शिका निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असणारे ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील ससून रुग्णालयात मुख्यमंत्री सहायता निधीचं मध्यवर्ती मदत आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्जासाठी लागणाऱ्या शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सही शिक्क्यासाठी मोठी गर्दी असते. या सर्वाचा विचार करून ससून सर्वोपचार रुग्णालयात पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी म्हणून मध्यवर्ती मदत आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावं असं आमदार कांबळे यांनी म्हटलं आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या राजस्थानच्या पोखरण इथल्या 21-वर्षीय विद्यार्थिनीचा 9 डिसेंबर रोजी अपघात झाला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाल्यानं तिला पुण्यात एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेले अनेक दिवस ती कोमात होती. मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तिचं हृदय यकृत दोन्ही किडनी स्वादुपिंड असे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे 5 जणांना नवजीवन मिळणार असल्याची माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आर्थी गोखले यांनी दिली. आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पीएम शाह फाउंडेशन या पुण्यातल्या संस्थेच्या वतीनं आरोग्य समस्यांवर आधारित चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात उद्या आणि परवा म्हणजे 20 आणि 21 डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन मेंदू विकारतज्ञ पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते होणार आहे. तर 21 डिसेंबरला अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गायीच्या दुधासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात पुणे जिल्हा आघाडीवर असून आतापर्यंत राज्यात वितरित झालेल्या 534,17,00,000 रुपये अनुदानापैकी 169,82,00,000 रुपये पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय कुराश असोसिएशनच्या वतीनं मंगोलियात घेण्यात आलेल्या जागतिक कुराश अर्थात रशियन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुण्यातील डॉ संतोष तेली यांनी पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावलं. त्यानिमित्त कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे डॉ तेली यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते डॉ तेली यांचा सत्कार करण्यात आला. डीएसके करंडक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये 100 मीटर धावण्याची शर्यत पार पडली. 12 वर्षाखालील गटात स्पृहा पांगवे आणि अक्षय माळगे अव्वल आले तर 10 वर्षाखालील गटामध्ये मृगया जरांडे आणि वरद चौधरी विजेते ठरले. 16 वर्षाखालील गटात वेदिका पाटील आणि स्वयं गोळे विजयी झाले. पुण्यात थंडीचा कडाका सुरूच आहे. आजप्रमाणे उद्याही किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान 30 अंश राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.